श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला नाहीचि करितो जगदृश्य भास दावी चिठाए स्वरूप विलास देऊनी प्रेमा शमवी जीवाला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला माधव सांगे रहा आनंदात स्वये निश्चये होसि देहातीत सदा तो विदेही स्वरूपी विराला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला माधव 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 नाम स्मराचारी वाणी करी मोक्षधाम रक्षील दावूनी अंती मुळाला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला कसे फेडू ऋण भव हा आटला राहे दुरी परी हृदयस्थ बसला विश्वासी व्यापुनी दासासी उरला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला माधव 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 गरजा म्हणताची सरला नसे जन्म दूजा मम रोम रोमी माधव भरला मम रोम रोमी माधव भरला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
आपण मोठ्या उत्साहाने अतिशय प्रेमाने आणि भाव भरल्या कृतज्ञतेने स्वामीजींची जन्मशताब्दी आपण साजरी करतो आहोत। तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे। स्वामीजींचा सहवास, त्यांची आठवण ही अंतःकरणाच्या गाभाऱ्यामध्ये इतकी खोलवर जाऊन बसलेली आहे की गणिताच्या भाषेमध्ये 21 वर्ष या घटनेला झाली हे असं बसून अंकगणित केल्यावर लक्षात येतं। नाहीतर स्वामीजी सदैव आपल्या अवतीभोवती आहेत, आपल्यामध्येच आहेत असं आपल्याला प्रत्येक साधकाला नित्य असं वाटत असतं। आजचा आपला हा जो युवा स्नेह कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही सगळेजण चर्चा करत होतो त्यावेळेला असं वाटलं की आपण ही स्वामीजींची जन्मशताब्दी साजरी करतो आहोत आणि विविध अंगांनी आपण त्यांचं प्रतिभा दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। तर आपल्यामध्येच असे अनेक भाग्यवान साधक आहेत की ज्यांना स्वामीजींचा जवळून सहवास लाभला। स्वामीजींनी अनेकदा त्यांच्याशी बोलणं चालणं केलं, खूप काही गोष्टींचं एक दान त्या जीवाला त्या काळामध्ये दिलं गेलं। तर अशा साधकांपैकी काही साधकांशी आपण थोडीशी एक मनमोकळेपणाने स्वामीजींच्या सहवासातली चर्चा करण्याचं औचित्य साधूयात। माझ्या बरोबर जे तीन साधक व्यासपीठावरती बसलेले आहेत, सद्भक्त अद्वैत धर्माधिकारी सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पेंसे आणि सद्भक्त सौभाग्यवती चित्रा आठले, त्यांच्या अगदी तरुण वयामध्ये लहान वयामध्ये स्वामीजींच्याकडे ते आले आणि स्वामीजींना तरुणांच्या विषयी अत्यंत त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास असा होता की ज्या वयामध्ये एका अर्थाने बघायला गेलं तर घरातली माणसं सुद्धा तेवढा विश्वास टाकत नाहीत, तितका विश्वास स्वामीजींना तरुणांच्या बद्दलचा होता। त्यांना नेहमी असं वाटायचं की तरुण म्हणजे ह्या कोऱ्या पाट्या आहेत आणि अशा कोऱ्या पाट्यांवरती स्वामीजींसारख्या सद्गुरू अशा महापुरुषांनी लिहिलेली या गोष्टी ह्या जीवनाच्या अखेरपर्यंत तशाच टिकून राहू शकतात आणि म्हणून त्यांनी जर त्यांच्या जर कार्याचं जर अवलोकन केलं तर तरुणांना त्यांनी अतिशय विशेष पद्धतीने आपल्या अवतीभोवती स्थान दिलं, त्यांच्या बरोबर जीवनातल्या अनेक गोष्टींची स्वतःच्या जीवनातल्या उदाहरणांवरून एक प्रकारचा आदर्श त्यांच्या समोर उभा केला। तर अशाच या तीन साधकांच्या बरोबर आपण आजची चर्चा करणार आहोत। मी त्यांची मुलाखत घेणार आहे असं म्हणाला, त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून या तीन साधकांना मी थोडंसं बोलतं करायचा प्रयत्न करणार आहे। आपल्याला माहिती आहे की पेढा जसा कुठूनही खाल्ला तरी तसा जसा गोड लागतो, तशा स्वामीजींची आठवण या मनमोकळ्या चर्चेतून आपल्याला निश्चितपणे आनंद देऊन जातीलच। तर मी पहिली सुरुवात सद्भक्त शैलजा तिच्याकडून करतो की स्वामीजींच्या बरोबरची तुझी पहिली भेट कधी झाली, कशी झाली? म्हणजे मला माहिती आहे की तू बागेश्वर निवासच्याच त्या गल्लीमध्ये राहत होतीस आणि स्वामीजी सुद्धा तेव्हा तिथे राहत होते, त्यामुळे स्वाभाविकरित्या स्वामी माधवनाथ असं तुला त्यांचं दर्शन, म्हणजे स्वामीजी या स्वरूपात दर्शन तुला होण्याच्या अगोदरही अगदी शेजारी जरा नसले तरी त्या आसपास भागात राहत असल्यामुळे तुला स्वामीजींचं अनेकदा अशा पद्धतीचं दर्शन असं झालेलं असणार, तर तू त्यावेळच्या अशा काही गोष्टी आम्हाला सांगशील का? मी जसं त्या मागे तुझ्याशी बोलत होतो की काही गंमतशीर पण तू गोष्टी तुला माहिती आहेत, तर तसं तू सांगशील का? आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या म्हणजे प्रवासामधून तू स्वामीजींच्याकडे कशी आलीस आणि ते जरा आम्हाला सांगितलं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामीजी भागेश्वर निवास मध्ये राहत असत त्यावेळेला, तिथे समोरच म्हणजे अगदी समोरच्याच बाजूला आमचा वाडा होता, त्या वाड्यात आम्ही राहत होतो. आणि स्वामीजींचं जे ब्युटी क्लॉथ स्टोअर दुकान होतं, तर तिथे मला आई म्हणजे मला आणि माझ्या भावाला आम्हाला दोघांचे शाळेचं युनिफॉर्मचं कापड आम्ही तिथूनच घ्यायचो. आणि तिथे जायचं आणि समोर गुमास्ते आजोबा होते त्यांच्याकडे ते शिवायला टाकायचं.
दुकानामध्ये तू अनेकदा स्वामीजींच्या गेलेली?
हा, म्हणजे आठवतंय मला तो काउंटर आठवतोय, ती पाटी आठवतीये. आणि त्याच्यानंतर अजून त्याच्याही पेक्षा जवळची आठवण म्हणजे स्वामीजींची जी नात मोनिका, तर ती ही अर्चना दाते, तिची मोठी बहीण उज्ज्वला आणि स्वाती वैद्य अशा त्या तिघी मैत्रिणी. आणि त्या तिघींबरोबर आम्ही लहान अशा आम्ही मुली असं आम्ही सगळे खेळायचो. आणि खेळता खेळता अमरजाचं घर पणिटकरांचं, त्याच्या शेजारी स्वामीजींचं
भागेश्वर निवासच्या आतमध्ये आवारात खेळायचं.
हो, म्हणजे स्वामीजींच्या घरात सुद्धा, म्हणजे जेव्हा ते नसायचं
तेव्हा,
अर्थातच
म्हणजे ते जेव्हा दुकानात असतील
ते नसतील म्हणजे तेव्हा मला आता एवढं आठवत नाही, कारण तर ते नसतील तेव्हा त्या घरांमध्ये त्यांच्या फिरायचं. आणि तो त्यांचा त्यांच्या त्या हॉलमधली ज्ञानोबांची गेल्या गेल्या हॉलमधनं दाराच्या आत गेल्या गेल्या देवारा तिथली ज्ञानोबांची मूर्ती आणि तिथे मंद तेवणारा तो प्रकाश, त्याचं विलक्षण आकर्षण वाटायचं, काहीच कळत नव्हतं.
दैवी वातावरणात आल्यासारखं तिथे गेलं
आणि तो अगदी असा म्हणजे मंद सुवास पसरलेला, हे इतकं इतकं भरून टाकायचं म्हणजे काहीच माहिती नव्हतं, काहीही माहिती नव्हतं, पण खूप आवडायचं. आणि मग ते खेळ झाला की काय व्हायचं, स्वामीजी आणि सरला ते कधी कधी त्या भागेश्वर म्हणजे त्या बादशाहीचा बोळ जो म्हणतो, तर तिथनं असे चालत दोघे जण कधीतरी असे दिसायचे, म्हणजे बाहेर पडायचे ना, तर तेव्हा मी जर आईबरोबर आम्ही त्याच वेळेला बाहेर जात असू,
कसा पेहराव वगैरे असा,
असं छान त्यांचं ते धोतर पांढरं शुभ्र वरती नेहरू शर्ट आणि कधी कधी काळी छत्री अशी ती मोठी असते ना,
आणि टोपी पण असे,
नाही टोपी नाही म्हणजे माझ्या पाहण्यात
नाही,
आणि सरला ते बरोबर आणि असं ते दोघं जण जात असत. आणि मग आई बरोबर असले की त्यांना नमस्कार करायला लावायची, मग तिथे रस्त्यावरच खाली डोकटून तेव्हा ते मग चपला काढायचे, नमस्कार करायचा आहे तर असं म्हणून आणि हरी हरी असं म्हणायचं, म्हणजे ते खूपच सुंदर असं सगळं
दैवी जोडपं असं,
म्हणजे काहीतरी एवढं कळत होत, कळत काहीच नव्हतं. आई प्रवचनांना जायची.
साधारण कितवीत होतीस तू?
साधारण म्हणजे सातवी पर्यंत कळत होतं तोपर्यंत. आणि मग थोडंसं काय झालं, कळायला लागल्यानंतर म्हणजे आपण म्हणतो तसं आठवीपासून, मग जेव्हा जेव्हा समोर आले की आई म्हणायची अगं नमस्कार, तेव्हा मात्र मग मी थोडंसं असं नुसतं लांबूनच म्हणजे की असं म्हणजे असं
कारण पायावर डोकं ठेवून नाही असं तुला वाटतं जरा असं
असेल. हा, म्हणजे नको वाटायचं की सगळ्यांच्या देखत नमस्कार वगैरे नको
असं तेव्हा वाटायचं.
तर तोपर्यंत म्हणजे मला वाटतं मी 87 साली 10वी झाले ना, तर त्याच्या आधी एक दीड वर्ष मला वाटतं असं भागेश्वरच्या समोर एक मोठा ट्रक येऊन उभा राहिला आणि त्याच्यातनं सामान सगळं गेलं तिथनं, असं कळलं की स्वामीजी पलीकडे कुठेतरी राहायला गेले, म्हणजे एवढंच फक्त.
पण तेव्हा असं माया अपार्टमेंट
काहीच नव्हतं, काहीच माहिती नव्हतं.
अशा याच्या सगळ्याच्यातून मग तू स्वामीजींच्याकडे म्हणजे असं स्वामीजी म्हणून असं तू कशी आलीस?
म्हणजे तुला मगाशी म्हणलं तसं की वयाचं जे आपलं असतं की आठवी नंतर म्हणजे थोडंसं
शिंगो
शिंगो फुटणं किंवा काहीतरी आपण स्वतःला वेगळं समजणं किंवा असं व्हॉटएव्हर काय, तर त्याच्यामध्ये थोडासा एक स्वभावामध्ये शृळपणा म्हणा किंवा थोडंसं न ऐकणं हा प्रकार जो असतो तो व्हायला लागला. आणि मग आई थोडी अशी हे झाली की अरेच्छा म्हणजे थोडं आता काहीतरी हे कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. आणि आमच्या खालीच तिथे दारती आणि कांचनताईची खोली होती, म्हणजे तिथे त्या दोघी राहत असत आणि शेजारी मिलिंदाचं घर होतं. म्हणजे हे सगळ्यांचं जीवन आई जवळनं बघत होती की ते कसं स्वामींकडे जातात. आणि स्वतः आईला माझ्या अतिशय स्वामींविषयी
आदर
होताच. म्हणजे तर आई माझ्यासारखं मागे लागली की तू एकदा तरी केंद्रात जा, त्यांची केंद्र कुठे जातात तर तिथे तू जा. तर मी नाहीच म्हणायची, म्हणजे मी म्हणायचं की नाही मला काही केंद्रात वगैरे जायचं नाही. तर एक 87 साल होतं आणि भाऊबीजेचा दिवस होता. तर आई मला त्या दिवशी अगदी सांगत की नाही आज तू काही झालं तरी केंद्रात जायचं. तर मी म्हणलं की जायलाच पाहिजे. तर त्या दिवशी मग संध्याकाळी तिने कांचनताईशी टायअप वगैरे केलं की हा तू हिला घेऊन जा असं करून अगदी मग ती मग आई म्हणजे कांचनताई म्हणले तू बरोबर 7 ही आपल्याला 7:30 जायचंय. मग मी गेले. अर्थातच मी केंद्रात जायच्या वेळेला मला असं काही स्वामी काही म्हणजे त्याचं काही स्वामी कोण वगैरे असं काही हे नव्हतंच ना, म्हणजे माहितीच होतं सगळं. केंद्रात गेले बसलो वगैरे आणि मग स्वामीजी असे 7:30 यायचे 5 मिनिटं असताना दिवे लावायचे. ते शांत त्यांचं येणं आणि तेथे बसणं प्रसन्न, तर ते कुठेतरी आज खूप छान वाटलं. म्हणजे त्या दिवशी
म्हणजे या पार्श्वभूमीवरती सुद्धा तुला ते खूप आवडून
आवडून गेलं. आणि म्हटलं ठीक आहे आज एकच दिवस यायचंय आपल्याला, त्यामुळे आपण तेवढंच
म्हणजे तशी ठरवून आली होती आज. म्हणजे आईने सांगितलं की चिकन द बॉक्स झालं की विषय
संपला जायचं फक्त, म्हणजे एवढंच. तर ते मी तेवढं ऐकलं आणि काय म्हणजे केंद्र मला वाटतं फक्त दिवाळीचा दिवस होता पण आठवत नाही मला काय झालं.
आणि तू मला मागे बोलताना असं म्हणाली होती की टीव्हीवर ते कार्यक्रम होते त्यामुळे तुला जरा जास्त संताप आला
होता. म्हणजे
टीव्ही बुडवून तुम्ही मला
संध्याकाळी मला ते टीव्हीचं खूपच आवड होती, म्हणजे टीव्हीचे कार्यक्रम बघायचे. तर आता म्हणलं आता आई केंद्रात जायला सांगते म्हणजे आपला टीव्ही पण बुडणार, तर ते काय आपण आज जाऊन येऊ फक्त. आणि ते झालं आणि घरी आल्यानंतर काय म्हणजे तुला माहितीच आहे की स्वामींची जादू कशी
असते.
की ती झाल्यानंतर कांचनताई मला बोलवायची की आपण जायचंय आणि आम्ही जायचो असं ते चालू झालं. आणि मग ते काय झालं एक दोनदा नमस्कार करताना कांचनताईने सांगितलं की हे आमच्या वर राहते, आमच्या खोलीच्या वर राहते. तर ते प्रत्येक वेळेला नमस्कार करताना असं खून करायचे तुझ्या डोक्यावर असं. म्हणजे त्यांचं असं ते
मिश्किल त्यांच्यामध्ये असे
तुम्हाला इथे हे करून घेण्यासाठी. ते
म्हणजे ठाकूर जसं म्हणत असत की एकदा एका मोराला 4 काय ते दिलं आणि मग नंतर दर 4 की ती स्वारी तिथं हजर, तसं मग ते तुझं
अगदी अगदी. म्हणजे कधीच मग
म्हणजे काही प्रयास न करता तो टीव्ही संपला आणि
नाही म्हणजे काही कळलंच नाही. अरे खरं सांगायचं तर म्हणजे
आता एक हा तुझ्या बाबतीतला काय म्हणत आला इन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशनच स्वामीजींनी
खरंच की असं काही लक्षात न येता त्यांनी तिथे
मॅग्नेट सारखं हे केलं. मला असं वाटतं की तू आधीपासून सुद्धा त्यांना अनेकदा तू डोळ्यासमोर असशील, त्यामुळे त्यांनी त्यांच्या एका ह्यांनी काय म्हणून त्याला की जो जाई एक वार तो विसरे घरदार अशा पद्धतीने
खरंच ते ओळखत असतील असं मला वाटत नाही. म्हणजे असं कारण त्यांच्या पुढे इतका त्यांचा शिष्यवर्गांचा व्याप होता पण कदाचित ते
स्वामीजींना जर असं ओळखत
नाही असं नाही. म्हणजे मी लहान होते तर त्याच्यामुळे कदाचित मला असं म्हणायचंय. आणि तसं ते त्यावेळेला घरात नसायचं त्यामुळे पर्सनली जशी काही असं माहिती नाही. पण तिथे गेल्यानंतर त्यांना जे केंद्रात आल्यानंतर ती व्यक्ती कशी इथे येईल हे ते बघतच असत ना, त्यामुळे ते बरोबर.
म्हणजे मी मगाशी असं म्हटलं की 35 ते 50 स्वामीजींचा सहवास या वयोगटातल्या अनेक जणांना, परंतु त्याच्यात सुद्धा राणी अशी थोडीशी अजून भाग्यवान अशी की आमच्यापैकी खूप कमी लोकांनी स्वामीजींचं दुकान बघितलंय. म्हणजे मी बघितलेलं नाहीये, अजून काही जणांनी बघितलं असेल की मला माहिती नाही, परंतु तिला ते पण बघायला मिळालं. आणि स्वामीजींचं तो एक त्यावेळचा पेहराव, त्यांचं येणं जाणं, त्यांचं भागेश्वर निवास मधलं ते ती वास्तू सगळी असं तिला बघण्याचं भाग्य खूप छान. मी आता थोडासा अद्वैतकडे वळतो. अद्वैत याच संदर्भामध्ये तुझ्या अशा स्वामीजींच्या पहिल्या भेटीच्या काय आठवणी आहेत, किंवा असं आपण जेव्हा मागे एकदा अशी चर्चा करत होतो तेव्हा तू म्हणलास की तू सुद्धा असं खूप लहान असताना स्वामीजींना असं काही काही प्रसंगातून तुझी त्यांच्याशी अशी भेट झालेली आहे, तर त्या भेटी आणि मग नंतर स्वामीजी म्हणून तू म्हणजे त्यांच्याकडे असा पहिल्यांदा कधी आलास, तर त्याच्याबद्दल तू आम्हाला काही सांगशील का?
त्यांचे काका
हा देऊ का हा दे थोडं पुढे यायला लागेल
माझ्या आईचे काका फाटक काका हे स्वामीजींचे अनुग्रहित होते साधारणतः 80 साली मी पहिल्यांदा त्यांच्या घरात स्वामीजींचा फोटो बघितला त्यांनी नुकताच अनुग्रह घेतला होता त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी अंबुताई गद्र्यांच्या इथे जी प्रवचन व्हायची दासबोधावरची प्रवचन व्हायची आणि तिथे ते मला घेऊन गेले मातृस्मृती ग्रंथालयात ती आवारात प्रवचन व्हायची आणि मला आठवतंय की अत्यंत रसाळ अशी ती प्रवचन व्हायची आणि श्रोते खूप मंत्रमुग्ध झालेले मला आठवत आहेत कारण मी तेव्हा 4थीत वगैरे असेन पण खळखळून सगळे श्रोते हसत होते आणि मला तो पहिला स्वामीजींची माझी भेट झाली त्या दिवशी नमस्कार नव्हते त्यामुळे मला नमस्कार नाही करायला मिळाला नंतर 81 साली पुढच्या वर्षी मी 5वीत असताना आळंदी आनंद यात्रा होती आणि त्या आनंद यात्रेसाठी फाटक आजोबा मी माझी आई आणि त्यांची आई असे गेलेलो होतो मला असं आठवतं की एका कट्ट्यावर स्वामीजी बसलेले होते आणि अत्यंत शांत आणि बलदंड असं व्यक्तिमत्व स्वामीजींचं मला आठवत
व्यायामाचं
शरीर असं आणि त्यांच्यासमोर केंद्राच्या बाहेरचे कोणतरी तरुण येऊन भारूड म्हणत होते विंचू चावला विंचू चावला असं ते
परिसरातलं कोणीतरी असेल
एज्युकेटेड अशी होती असं मला आठवते खेडे म्हटली नव्हती आणि सुमारे 1.5 तास स्वामीजी ते भारूड ऐकत होते
एवढा
वेळ त्यांनी दिला आणि त्याच्या आधी ते अत्यंत शांत आणि स्थिर ताट बसलेले होते असं मला त्याच्या आधी कुणी बघण्यात कमी
एका जागी
ते झाल्यानंतर त्यांनी त्या तरुणांना सांगितलं की अरे केंद्रात या असं मला आठवते आणि त्याच्यानंतर मग नमस्कार होते नमस्कार मी स्वामीजींना पहिल्यांदा तेव्हा केला आणि स्वामीजींनी अत्यंत प्रेमाने डोक्यावर हात फिरवला असं मला आठवत
आणि मग नंतर आता हे अगदी 4थी 5वीतलं असं असेल तर मग
त्याच्यानंतर पुढे मध्ये आधी मी केंद्रात येत होतो हॅलो साधारण 82 साली माझ्या आईचा अनुग्रह झाला मध्ये आधी मी केंद्रात त्यानंतर येत होतो शाळेत असताना मी मला असं आठवते की कधीतरी नॉर्मली पेपर मिळाल्यानंतर मी ते पेपरचा गठ्ठा घेऊन घरच्यांना दाखवला की माझं मानसिक स्थिती जरा डाऊन व्हायची
उत्तर पत्रिका
म्हणतो
सॉरी पेपर म्हणजे मला ते कळेना सांग ना उत्तर पत्रिका
आणि मग मी चालत केंद्रात येत असे केंद्रात आल्यानंतर मला स्वामीजींचं बोलणं किंवा इथे काय चाललंय याच्यापेक्षा सुद्धा मी डोळे मिटून बसत असे आणि त्यानंतर केंद्र संपल्यावर मला अत्यंत आनंद झालेला असे आणि आधीचं जे काही मनात किलमिश होती ती निघून गेलेली असत अशी माझी इथे सुरुवात झाली शाळेत असताना त्याच्यानंतर असाच मी 87 सालात इथे एक दिवस आलो मला आई त्याच्या आधी म्हणत असे की अरे तू इचल स्वामीजींकडे आणि त्यानंतर त्या दिवशी मी ठरवलं म्हणणं चुकीचं होईल स्वामीजींच्या प्रेमाने मी आकृष्ट झालो आणि त्यानंतर येतच गेलो
87 साल साधारण म्हणजे त्यावेळेपासून चित्रा या बाबतीत जे तुझी स्वामीजींच्या अशी भेट पहिली कधी झाली म्हणजे तू मला माहिती आहे की तू कोकणामधून शिक्षणासाठी म्हणून पुण्यामध्ये आलीस आणि स्वामी असं कधी तुला स्वामीजींच्या दर्शनाचा पहिला योग आला
योगायोग असा आहे की जो मुलाखत घेतोय सुधीर त्याच्यामुळेच मी केंद्रात यायला लागले
कोणीतरी निमित्त लागतो मी
तरी त्या निमित्त इतकं जबरदस्त होतं की त्याची ओळख होण्यामागे खूप असा बादरायण संबंध आहे दीपाली माझी मैत्रीण मग नंतर आम्ही ग्रुपमध्ये असं म्हणजे स्वामीजींकडे येणं हेच मला वाटतं सुधीरशी ओळख होण्यामागे ती एक हे असावी. आणि स्वामीजींकडे येण्याच्या आधी मी अतिशय विमनस्क अशा स्थितीत होते, कारण एकतर माझा विषय राहिला होता, कधीही आयुष्यात नापास हे नव्हतं, आणि माझ्या घरी काही प्रॉब्लेम्स होते, आणि अजूनही काही एक असा ग्रुप होता ज्याच्या संपर्कात आम्ही नकळत आलो होतो की वर्क करणे ते वाईल्ड लाईफ आणि समाजसेवी संस्था असं होतं, आणि काहीतरी पूर्वीपासून आमच्या घरी की दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं असंच संस्कार असल्यामुळे समाजसेवी संस्था आहे म्हटल्यावर आम्ही त्या ग्रुपमध्ये जायला लागलो. आणि मग नंतर असं लक्षात आलं की ते नक्षलाइट्सशी जोडलेले आहेत. तर ह्या यांनी खूप परटब झालो होतो, आम्ही त्या ग्रुपमधनं बाहेर पडलो, पण ती मुलं हॉस्टेलमध्ये, मी हॉस्टेलमध्ये राहायचे, तर ती पाठलाग करत मागे यायची, आणि ह्या सगळ्या भीतीच्या मानसिक अवस्थेमध्ये सुधीरकडे एकदा मी गेले होते, आणि मग त्यांनी मला स्वामीजींचा फोटो, तो पूजा करत होता तर हे स्वामी माधवनाथ असं सांगितलं, त्या फोटोनी जादू केली, आणि त्याला म्हटलं आपण जाऊया. आणि नेमकं असं त्यावेळी झालं होतं की स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आला होता जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा जायचं. आणि मग ज्या दिवशी पॅरालिसिसमधनं बरे होऊन स्वामीजी पहिल्या दिवशी ज्या दिवशी केंद्रात आलो त्या दिवशी तुला सुधीर आठवत असेल की तू, मी आणि दीपाली असं आम्ही केंद्रात आलो, तर टाळ्यांच्या गजरात स्वामीजींचं स्वागत सगळ्यांनी दुतर्फा, एखादा सार्वभौम सम्राट स्वामीजी होते, स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट, तर ते असे छान येऊन बसले, आणि बरोबर स्वामीजींच्या घरात आम्हाला तेव्हा जागा मिळाली, आणि आम्ही बरोबर स्वामीजींच्या समोर मी दीपाली असं बसलो होतो. तर तेव्हा सरलताई बाबर सांगत होता, कारण त्या तेव्हा ज्या दिवशी पॅरालिसिस झाला तेव्हा होत्या स्वामीजींच्या इथे, आणि मग ते कसं घडलं वगैरे ते सांगत होत्या. आणि नंतर स्वामीजी बोलायला सुरुवात केली त्यांनी, आणि सगळ्यांकडे बघून म्हणले की आज मला सगळ्यांचं एकत्रित दर्शन घडलं, आणि बचेंगे तो और भी लढेंगे असं करून डावा हात, मी तिथल्या तिथे असं हे झालं की मी कुठल्या मनस्थितीत होते, आणि मी पॅरालिसिस झालेली व्यक्ती पहिल्यांदा पाहत होते, आणि
आजाराचं कुठलं त्याच्यामध्ये काही नामोनिशाण नाही,
नामोनिशाण नाही, आणि एकत्रित दर्शन वगैरे, म्हणजे मला हे खरंच खूप वेगळंच काहीतरी आहे हे लक्षात आलं. पण पुढच्या 5-6 महिने असं झालं की स्वामीजींची भेट नव्हती, मी केंद्रात आम्ही अगदी नियमित यायचो, विलासदादा पहिले आमचे हे की केंद्र उघडायच्या वेळी यायचो आणि आम्ही केंद्र जेव्हा बंद करायचं तेव्हाच जायचो, त्यामुळे विलासदादांबरोबर आम्ही
बराच वेळ
बस असायचं असं म्हणजे नाही, आणि
गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होते त्यामुळे खूपच वेळ असायचा,
आणि स्वामीजींची जादू होतीच म्हणजे, आणि हॉस्टेलवर राहत होतो, काय घरी कोणी विचारणार असं कुठे जाते काय जाते असं काहीच नव्हतं, त्यामुळे केंद्र हेच विश्व असं तेव्हा झालं होतं. आणि मग अनुग्रह द्याल का असं विचारायला मग सुधीर, मी, दीपाली आणि ताराताई, जिच्यामुळे आम्हाला स्वामीजींचा खूप सहवास मिळाला, तर आम्ही असं चौघं गेलो होतो, आणि स्वामीजींना विचारलं की अनुग्रह द्याल का, ते म्हणजे कोण तू कुठली, मग कोकणातली असं म्हणलं, दापोलीच म्हणलं, हो अरे आमच्या कोकणातली, सरला ते ही बघा आपल्या कोकणातली, तिथंच त्यांनी आपलं असं करून घेतलं होतं म्हणजे ते. आणि मग म्हणले अनुग्रह हवाय, 12 वर्ष साधना करायला लागेल, आहे तयारी, तर हो म्हणलंच म्हणजे, कारण हे बरं. आणि खरंच स्वामीजींच्या कृपेनी त्यांनी करून घेतलं की आम्हीचा जन्म झाला तेव्हा जर काही दिवस सोडले तर एकही दिवस ध्यान चुकवावं असं वाटलं नाही, म्हणजे स्वामीजींनी तेव्हा जर
मला वाटतं की आता तुमच्या अनुग्रहाचा वाढदिवस असतो
21 जून 92 ला 25 वर्ष झाली, आणि त्यावेळी नमस्कार कसा करायचा, म्हणजे असं पायावर डोकं ठेवून, कारण स्वामीजींना पॅरालिसिस झाला होता, असं मांडी घालून बसले ते, मग वाकूनच नमस्कार केला, पण पुढे ज्या ज्या वेळी शक्य झालं तेव्हा स्वामीजींच्या चरणांना घट्ट मिठी मारून, म्हणजे असं किंवा ते मग मांडी असायची तर ते सगळ्यांना मांडीवर आपल्याला नमस्कार करू द्यायचे, तर असं पहिली भेट झाली. तू सगळ्याचा साक्षीदार आहे सर, आता हे सगळे त्यात सहभागी झाले.
खरंच मला असं वाटतं की आता ह्या म्हणजे या सगळ्या घटनेला म्हणा किंवा या सहवासाला सुद्धा अशी अनेक वर्ष उलटून गेली, तरी काल घडलेल्या या सगळ्या गोष्टी अशा वाटतात आणि आपण त्याच्यामध्ये अक्षरशः असं रंगून जायलासारखं होतं, वेळेचं भान आपल्याला राहत नाही, आणि त्यामुळे अनेकविध आठवणी स्वामीजींच्या तुमच्या तिघांच्याहीकडे असतील, आणि मला निश्चितपणे माहिती आहे की अशा कितीतरी आठवणी अशा असतील की ज्या आपण अंतकरणाच्या शिंपल्यामध्ये अगदी जपून ठेवलेल्या असतील, तर त्याच्यापैकी एखाद दुसरी आठवण सांगा असं जर मी तुम्हाला विनंती केली तर तुम्ही काय आठवण स्वामीजींची सांगाल? तुम्हाला असं कुठेतरी एक असा कोरला गेलेला असा एखादा प्रसंग आहे की जो कधी आपण त्यांच्या कुठल्याच गोष्टी आपण विसरू शकत नाही, हे जरी अगदी जरी खरं असलं तरी सुद्धा त्यातली सुद्धा एखादी आठवण, म्हणजे जसं भगवंत म्हणतात की 18 अध्याय सुंदर पण त्याच्यातला तरी एखादा कुठला नवा अध्याय असं, तर त्याच्यातली अशी कुठली एखादी आठवण राणी तू सांगशील आम्हाला?
खरं तर स्वामीजींच्या कुठल्याही म्हणजे केंद्रातला सहवास असेल किंवा प्रत्यक्ष दर्शनाला गेल्या असतानाचा प्रत्येक क्षणक्षण ताजाच वाटतोय.
खरंच
खरं सांगायचं
बरोबर आहे.
स्वामीजींना एका मंगळवारी दर्शनाची भेट मागितली होती. आम्ही जाणार होतो आणि काहीच कल्पना नव्हती स्वामीजींना आदल्या दिवशी बरं वाटत नव्हतं आणि सकाळपासून म्हणजे तारातेईच्या खोलीच्या वर राहत असल्यामुळे तारातेई नव्हती घरी, तर मला सारखं वाटायला लागलं का बरं असं काय झालं असेल आणि मला चैन पण येणार म्हणून मी माया अपार्टमेंटच्या इथे खाली गेले तर बऱ्यापैकी जर आपल्यातले सगळेजण जमले होते आणि ते म्हणायला लागले की स्वामीजींना बरं नाही आणि त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला तर त्यांना जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला नेत आहेत. ते ऐकल्यानंतर मात्र अक्षरशः म्हणजे पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय होतं याचा अनुभव आला आणि खूप खूप मन बेचैन झालं की कधी म्हणजे कसं झालं हे काहीच कल्पना नव्हती. आणि जोशी हॉस्पिटलच्या जवळच प्रियाचं घर होतं तर आम्ही दोघी जणी म्हणजे इतक्या अस्वस्थ मनानी आणि तेव्हा दर्शनाला जाऊन देत नव्हतं बरोबरच होतं ते की
दर्शन
आम्ही खाली थांबायचो हॉस्पिटलच्या इथे आणि खालनं त्या गॅलरीकडे वाट बघत बसायचो की कधी बोलवतील किंवा कधी असं लांबनं दर्शन घ्यायला मिळेल. आणि मला वाटतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी असेल संध्याकाळी सांगितलं की यावरती म्हणून आम्ही दोघी जणी गेलो. त्या रूम नंबर मला आता आठवत नाही पण त्या तिथे दारातच उभं राहिलो. आत जाण्याचं धैर्य नव्हतं. स्वामीजी असे पहुडलेले होते आणि त्यांचा चेहरा होता तो असा दाराकडे होता आणि आम्ही आत गेलो आणि गेल्याबरोबर स्वामी हसले, खूप हसले छान आणि आमच्याकडे बघून म्हणाले मला काही झालेलं नाहीये बरं का, मी लवकरच परत येणार आहे घरी आणि मी आलो ना की तुम्हाला दर्शनाला बोलवणार आहे. त्या देहाच्या स्थितीत सुद्धा त्यांनी आमची काळजी घेतली. आम्हाला दर्शनाला जी दिलेली वेळ होती ती तेव्हा त्यांना त्या आजारपणामुळे जमली नव्हती तर ते सुद्धा त्या स्थितीत आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो. आम्ही लांबूनच फक्त स्वामीजी
मंगळवारी तुम्ही जे दर्शनाला
जाणार होतो ते त्यांनी मी तुम्हाला दर्शनाला बोलवणार आहे बरं का असं केलं. आम्ही लांबूनच स्वामीजी नाही तुम्ही लवकर बरे व्हा एवढंच म्हणजे म्हणणं सुद्धा ते काही अगदी हे होतं. आम्ही आलो आणि स्वामीजींचा अमृत महोत्सवी ते म्हणजे वर्धापन दिन
होता
1 ऑक्टोबरला झाला आणि स्वामीजींनी निरोप दिला की तो कार्यक्रम झाल्यावर त्यांना म्हणा तुम्ही
तुम्हाला दोघींना त्यांनी
हा आम्ही मंगल आणि प्रिया आम्हाला तिघींनाही त्यांनी दर्शनाला तिथे बोलवलं. म्हणजे हे खरोखर एक केवळ सद्गुरूच करू शकतात. खूप लौकिक जगातली नाती ही तिथे फिकी पडतात आणि हे फक्त स्वामी आणि स्वामीच करू शकले. ही आठवण इतकी आत आहे की केव्हाही ती काढून मनचक्षुसमोर मी ठेवते आणि ते आठवत राहते.
किती ते भाव त्याचे जपत असत
विलक्षणच म्हणजे काही त्याला कुठलीच मर्यादा.
तुम्ही त्या दर्शनाला गेला होता तेव्हा असं काही बोलणं झालं का?
खूप छान त्यांनी हे केलं की हा मधला काळ माझा खूप प्रकृतीचा अवघड गेला पण आता चित्रा म्हणली तसं बचेंगे और भी लढेंगे ते म्हणतच
राहत
त्याच्यामुळे ते म्हणाले की आता काही काळजी करायची नाही आता मला. आणि त्यांनी खरं तर आम्हाला फसवलंच. पुढची वयाच्या 100 वर्षापर्यंत मला काही होणार नाही असं ते सतत सांगत राहायचे आणि त्यांच्या त्या वाक्याच्या विश्वासावर आम्ही त्यामुळे त्यांनी देह ठेवेपर्यंत खरोखर कधीच असा विश्वास बसला नाही की स्वामींनी देह ठेवला आणि ते असं सतत
असं ते खरंच
अगदी 2-5 मिनिटाचीच ती भेट होती पण त्याच्यात सुद्धा त्यांनी आम्हाला खूप
म्हणजे खूप जवळून तुम्हाला स्वामीजी असं बघायला त्यावेळेला मिळाले. अद्वैत अशी तुझी कुठली एखादी आठवण असेल की तू ती अशी खूप आपल्या अंतःकरणापाशी जपून ठेवलेली आहेस आणि आज तू ती आमच्या बरोबर शेअर करशील?
साधारणतः 88 साली आळंदी आनंद यात्रेला मी गेलेलो होतो आणि स्वामीजी देवळात पूजा करून ज्ञानोबांची पूजा करून त्या आवारात बाहेर आले. त्यांच्याबरोबर 5-6 साधक होते. मी पुढे चालत होतो तेवढ्यात काही वारकरी 5-6 वारकरी त्यांच्या अचानक दर्शनाला पुढे आले. तर मी हात करून थांबवलं त्या वारकऱ्यांना. स्वामीजींचा मागणं आवाज आला, अरे येऊ देत त्यांना. तर मी हात बाजूला घेतला, मी मागे वळून स्वामीजींकडे बघितलं तर स्वामीजी अत्यंत प्रेमाने आणि करुण नजरेने त्या वारकऱ्यांकडे बघत होते. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो आणि वारकरी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने खाली वाकून स्वामीजींच्या पायाकडे जात होते. असा मला तो स्वामीजींचा चेहरा अजूनही आठवतो. ही एक आठवण.
अजून एखादी अशी काही आठवण तू मला सांगत होतास की त्यावेळेला तू असा काही एक प्रकल्प उभा करण्याच्या याच्यात होतास आणि
इंजिनिअरिंग केल्यानंतर मी एक पिंपरीला वर्कशॉप चालू करणार होतो आणि त्याच्यासाठी बरेच शेड वगैरे 5-6 महिने काम करून उभारली आणि रुपी बँकेचं लोनसाठी मला 6 महिने लागले जवळजवळ. बरं. आणि बरीच खटपट लटपट करून ते लोन जेव्हा सँक्शन झालं तेव्हा ते सँक्शन लेटर हातात घेतल्यानंतर कुठलीही छान चांगली गोष्ट घडली तर स्वामीजींची पहिली आठवण येत असे. ती हातात घेतल्यावर मला स्वामीजींची प्रकर्षाने आठवण झाली आणि मी तिथनं धावतच स्वामीजींच्या दर्शनाला गेलो. दरवाजात ते पत्र ठेवलं, माय अपार्टमेंटमध्ये नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्संग होता तर मी स्वामीजींच्या दर्शनाला सत्संगाला गेलो. सत्संगानंतर स्वामीजींना नमस्कार करून त्यांना मी सांगितलं की असं असं सँक्शन झालं लोन, मी असं असं प्रकल्प करतो आहे. तर स्वामीजी एक क्षण थांबले आणि मला म्हणले, अरे नोकरी करावी. मी तसाच थांबून राहिलो. तर हसत हसत म्हणाले, अरे ते लोन आहे, ते फेडायचं आहे.
म्हणजे तसं खूप जोशामध्ये 60 महिने खटपट करून लोन मिळवले तर एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड.
नंतर स्वामीजी म्हणाले की अरे खूप कष्ट कर, कष्टांनी सर्व साध्य होणार आहे. आणि स्वामीजी मला म्हणाले, अरे मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा 16-18 तास कष्ट करत असे. तर स्वामीजींनी अशी एक जबाबदारीची जाणीवच करून दिली असं मला वाटतं.
अशीच आठवण चित्रा आम्ही आम्हाला तुमच्या तुझ्याकडून ऐकायची.
एकदा गुरुपौर्णिमेच्या पूजा चालू होत्या तर तेव्हा सेवेला जायची एक भाग्यच म्हणायचं, कारण तेव्हा स्वामीजींचं खूप विलक्षण असं रूप पाहायला मिळायचं. तर एक दिवस एक अव्यक्त सद्गुरु तत्व स्वामीजींमधून काम कसं करत होतं ते आणि त्याचवेळी एक 5-10 मिनिटाच्या अंतरानंतर ते अतिशय करुणामय नजरेनी वात्सल्यपूर्वक नजरेनी एका भगिनींकडे आणि त्यांच्या मुलीकडे कसं पाहत होते ते बघायला मिळालं. एक साधक त्यांच्या आईबरोबर आले होते, म्हणजे त्यांची आई त्यांना घेऊन आली होती त्या स्वामीजींकडे येत असाव्या. तर त्यांनी येऊन तेव्हा पादुकांवर स्वामीजींची पूजा असं करायला लागायची, तर त्यांनी पादुकांवर मस्तक टेकवलं आणि स्वामीजींनी अतिशय हळुवारपणे त्यांच्या मस्तकावरनं हात फिरवायला लागले. तर त्याबरोबर ते साधक एकदम ओंकारध्वनी करत एकदम थरथरत खाली बसले. स्वामीजी त्यांच्याकडे ती एकटक, म्हणजे ज्यांनी स्वामीजींना पाहिलं असेल किंवा इथे जेव्हा हा फोटो असाच, म्हणजे जेव्हा ते काही अनुग्रहाच्या वेळी किंवा असं स्वामीजींची वेगळी एक दृष्टी असायची, तर त्या दृष्टीने ते त्या साधकांना त्या ग्रस्तांकडे बघत होते आणि त्यांचा ओंकारध्वनी संपल्यावर स्वामीजींनी बघणं त्यांच्याकडून बाजूला दृष्टी केली, पुढच्या पूजा सुरू झाल्या. तर सगळ्या पूजा संपल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की काय झालं, तर त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. ते सांगत होते, मी एअरफोर्समध्ये आहे, मी हिमालयात जेव्हा ड्युटीवर होतो तेव्हा तिथे एक साधू होते आणि त्यांनी मला अनुग्रह दिला, पण पुढे माझं पोस्टिंग दुसरीकडे कुठेतरी झालं आणि त्या साधूंचं परत दर्शन झालं नाही. स्वामीजींना मी नमस्कार केल्यावर माझे सद्गुरू मला दिसले आणि त्या यांनी ते इतके भारावून गेले होते की आपले सद्गुरु आपल्याला भेटले आणि त्यांच्या आईलाही खूप आनंद झालेला तेव्हा लक्षात आला. आणि एक त्याच दिवशी एक विशेष मुलीची आई आणि ती मुलगी असं स्वामीजींच्या पूजेसाठी म्हणून आले होते. तर त्यावेळी स्वामीजींनी इतक्या
वात्सल्यानी त्या भगिनींच्या डोक्यावरून त्या विशेष मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला होता की त्या क्षणी तरी ती माऊली या त्यांच्या जे काही दुःख बाळगून राहत असतील तिथपासून पूर्णतः वेगळ्या झालेल्या होत्या. मी स्वामीजींची दोन एक व्यक्ती म्हणून खूप पराकोटीचं कारुण्य वात्सल्य आणि एक सद्गुरु तत्व त्याच दिवशी असं एक बघायला मिळालं म्हणजे कायम हृदयावर कोरला गेला.
मला पण अशीच एक आठवण अगदी आठवते की असंच आम्ही इंजिनिअरिंगला होतो आणि आता पुढे काय असं कधी कधी स्वामीजी असं विचारायचे तर त्यावेळेला ती ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग गेट अशी ती परीक्षा असायची आणि त्याच्या ती परीक्षा मी आणि माझा मित्र अनिरुद्ध आम्ही ती दोघांनी ती परीक्षा दिलेली होती आणि आयआयटी मध्ये मुंबईला जायचं असं त्याच्यामधनं म्हणजे असं एक होतं. तर जेव्हा स्वामीजींशी या विषयावरती बोलायला गेलो तर त्यांना असं सगळं सांगितल्यानंतर स्वामीजी एका असं एका आपण त्याला असं करारी निश्चयात्मक असं आहे त्यावेळी स्वामीजी असं म्हणाले की कुठेही जायचं नाही, साधकांनी इथंच थांबायचं, आपल्या केंद्राच्या वातावरणामध्येच साधकांनी थांबायचं. हे सगळं इथं आपण करतो हे आपण कशाकरता करतो आहे, हे आहे तुम्हा साधकांसाठी हे सगळं चाललेलं आहे. जर इथनं जर आपण इतरत्र इकडे तिकडे जर आपण जायला लागलो तर मग ह्या सगळ्याचा उपयोग काय आहे. आणि मग बाजूला गेल्यानंतर त्याच संवेगाने त्याच ह्यांनी तुम्ही साधना कराल ही ह्याची शक्यता खूप कमी आहे. आम्हाला असं वाटत होतं की स्वामीजी त्या गेटच्या एकूण त्या स्कोर आणि त्या सगळ्या याच्यावरून असं खूप असं काहीतरी कौतुक करतील किंवा असं आमच्या काहीतरी मध्ये डोक्यामध्ये होतं. परंतु स्वामीजींनी एक वेगळ्याच पद्धतीने त्यावेळेला असं सांगितलं आणि स्वामीजींचे शब्द मला असं आठवत आहेत. स्वामीजी असं म्हणाले होते की आपण आपल्या कळपामध्ये राहायचं, आपण आपलं विश्व हे साधकांचं विश्व आहे. आणि मला असं स्वामीजींचे असे शब्द होते की मला असं वाटतं की एवढ्या लहान वयापासून तुम्ही सगळेजण येत आहात तर या केंद्राच्या वातावरणात जर तुम्ही राहिलात आणि या केंद्राच्या वातावरणात श्रवण साधना जर केली तर मग आपण जी गीता ज्ञानेश्वरी जी ऐकतो त्याच्यामधली जी आपण सिद्धांत समजून घ्यायचा प्रयत्न करतो ते काही भाई आपल्या आयुष्यामध्ये उतरतील. तर असं एक मला असं वाटतं की एक जीवनाची दिशा दाखवणारं असं स्वामीजींचं ते असं स्वरूप होतं. त्यांच्याशी असं खूप खेळीमेळीमध्ये असं बोलणं वगैरे व्हायचं. म्हणजे मी कसं कधी विशेष बोलायचो नाही, मला असं त्या अंगाने थोडी भीती वाटायची. परंतु त्यावेळेला स्वामीजींचं असं एक वेगळं की ज्याच्यानंतर आपण त्यांच्यासमोर असं वेगळं काही आर्ग्युमेंट आपण करणार नाही अशा पद्धतीचं एक वडीलधारी जसं आपण घरामधलं म्हणतो असं स्वामीजींनी एक विलक्षण त्यावेळेला असं हे केलं. मला असं वाटतं की असे अनेक प्रश्न मी काढलेले आहेत. तर स्वामीजींचा आपल्या सर्वांना तसा जो सहवास लाभला त्याच्यामधून एक स्वामीजींचं एक दरवेळेला काही वेगळंच व्यक्तिमत्व आपल्याला हे यायचं की कधी मिश्किलपणा, कधी एकदम स्वामीजी साधनेच्या बद्दलच्या खूप सुस्पष्ट कल्पना असे मांडायचे, त्याच्यामध्ये सुद्धा एक नमन विनोदाची पाखरण त्यांची असायची. तर अशा अनेकविध प्रसंगामधून स्वामीजी एक कुठेतरी अंतःकरणामध्ये आपल्या सर्वांच्या एक प्रेरणा ते द्यायचे. आणि म्हणजे मला असं राणी तुझ्यापासून मी असं सुरुवात करेन, म्हणजे मला असं विचारायचं की या सहवासातून अशी काय प्रेरणा तुला मिळाली असं तुला वाटतं. आणि आता म्हणजे 20-25 वर्षाहून अधिक काळ झाला, अनेक विध म्हणजे तो लहानपणीचा अल्लडपणा जाऊन आता असा एक वेगळ्या आपण जीवनाच्या अशा प्रवासावरती आहोत. तर आता इतकी वर्ष आता अशी मागे वळून बघत असताना स्वामीजींनी जे आतमध्ये पेरलेलं आहे तर त्याचं कसं तुला असं वाटतं की मागे वळून बघताना असं त्याचं काय जाणवतं तुला, तर तू काय सांगशील त्याबद्दल?
खरं सांगायचं तर म्हणजे जेव्हा स्वामीजींकडे आलो तेव्हा खरंच ज्ञानेश्वरी दासबोध काहीही कळत नव्हतं. म्हणजे ते सांगत होते ते समजत होतं की असातला म्हणजे समजत नव्हता अशातला भाग नव्हता, पण ते काय आहे हे कळण्यासाठी मला वाटतं खूप वर्ष जावी लागली. ते म्हणजे त्यांचं कळत होतं ते त्यांचं सगळ्यांवर असलेलं सारखं प्रेम ते त्यांच्या शब्दातून त्यांच्या नजरेतून ते कळायचं. आणि
त्यांचं एक विलक्षण आकर्षण
होतं आणि त्यांच्या प्रवचनांमधून सत्संगांमधून मात्र ते वारंवार परमार्थ कसा आवश्यक आहे हे सांगत असेल आणि परमार्थ आपल्याला करायचा आहे पण आपली नित्यनैमित्तिक कर्म ही त्याला पोषक पाहिजे हे मात्र कुठेतरी लक्षात येत होतं आणि ती तशी कशी पाहिजे तर स्वामीजी म्हणायचे की छोट्या छोट्या गुणांचा तुम्ही ती जोपासा म्हणजे उदाहरणार्थ की ते सारखं म्हणजे म्हणायचे की व्यायाम त्यांना व्यायामाची अतिशय आवड होती ते स्वामी विवेकानंदांचं उदाहरण देत असत की कसं ते फुटबॉल खेळून ध्यानाला बसायचे तर त्याच्यानंतर ते म्हणायचे की क्लिनलीनेस इज गॉडलीनेस त्यांना स्वच्छता ताकतीत नीटनेटकेपणा खूप आवडायचा आणि तसं ते झालं ना की ते त्याची म्हणजे तशी ती प्रशंसा पण करायचं म्हणजे त्यांना लक्षात येतं की हे असं असं चाललंय तर असं वाटायचं की मग हे स्वामींना आवडतं तर हे आपण करायचं
म्हणजे
छोट्या गुणांना आपण हाताला धरू असं वाटायचं त्याच्यानंतर स्वामी कायम कधी दर्शनाला गेला असताना स्वामी म्हणायचे की मी कधीही निगेटिव्ह विचार करत नाही मी नेहमी पॉझिटिव्ह आहे मला आतापर्यंत आयुष्यात कुठल्याही मी केलेल्या कृतीचा पश्चाताप होत नाही हे कायम ते म्हणायचे आता असं वाटतं की आणि त्या म्हणजे हे खरं मला अवघड होतं माझी प्रकृती तशी नव्हती म्हणजे आपण म्हणतो तसं की थोडस एक त्या वयाचं किंवा एक आळशीपणा किंवा असं थोडस एक अंगात होतं पण स्वामी सांगतायत म्हणून या गोष्टी आपण आपल्या जोपासूया असं म्हणत मग मी थोड्याफार त्या अंगीमान
त्यांचं प्रेम त्यांचा आपल्यावर असणारा प्रभाव
त्याच्यामुळे स्वामींना
आवडतं म्हणून
करायचं
म्हणजे केवळ ध्यान किंवा श्रवण असं नाही परंतु म्हणजे या आगंतुक गुणांचा सुद्धा अशा पद्धतीने
जाण्यासाठी या पायऱ्या तर तुम्हाला चढायलाच लागतील ना या पायऱ्या आपण
आणि त्यांच्याकडे बघितल्यावरती लगेच समजायचं की त्यांना ते त्यांना काय आवडतं आणि
ते म्हणायचे ना की तुमच्या प्रत्येक कृतीतून मला कळतं तुम्ही
एक्सरे मशीन सारखं असं होतं ते
तर असं थोडा थोडा प्रयत्न आता असं वाटतं आणि पॉझिटिव्ह विचाराचं असं वाटतं की आतापर्यंत अगदी खूप नाही पण जे काही अवघड प्रसंग आले तर त्यावेळेला केवळ स्वामी आणि स्वामींच्या विचारांमुळेच म्हणजे की अशा वेळेला स्वामी असते तर त्यांनी काय केलं असतं आणि त्यांनी आपल्याला कशी उभारी दिली असती किंवा ते काय म्हणले असते असं वाटून पुन्हा
म्हणजे हा एक प्रकारे त्यांचा हा सहवासच आहे नाही का
आणि ते आठवून की स्वामी नेहमी म्हणायचे म्हणजे की असं नाही हे असं नाही होता का मग आणि अर्थातच ह्या सगळ्यानंतर अगदी प्राधान्याने त्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे साधनं तशी तसं म्हणलं तर खरंच अगदी मोकळेपणाने सांगायचं मला साधनेची तशी म्हणजे पहिल्यांदा आवड नव्हती पण ह्या गेल्या काही वर्षांमध्ये खरोखर स्वामींच्या कृपेने ध्यानाला बसण्याचा आणि त्यातून मिळणारा आनंद हा त्यांच्याच कृपेने आता
ते जसं नेहमी म्हणायचं की तुम्हाला काय दिलं हे तुम्हाला पुढे समजेल असं त्यांचं अजून एक वाक्य
आणि ते खरोखरच आता कळते की आता आणि तेच म्हणायचे की म्हणजे स्वामींनी देह ठेवल्यानंतर काही काळ हा खूप बेचैनीचा होता खूप अवघड होतं की स्वामींना केंद्रात नाही नसणं हे बघणं हे खूप अवघड होतं पण ते नेहमी म्हणायचे की मला बघायचं असेल तर तुम्ही केंद्रात या त्यामुळे कधीच असं वाटलं नाही की स्वामी नाही आहेत म्हणजे कायम इथे आलं की स्वामींचं कुठेतरी हे जाणवत अस्तित्व आणि आहेच आपण अनुभव घेतो तो स्वामी मकरंदांच्या आणि त्यामुळे मग ते म्हणजे ते जे संस्कार आहेत स्वामींचे नकळत झालेले ते नकळतच म्हणायला लागतील कारण त्यांनी आधी आम्हाला असं कधीच कुठली गोष्ट तुम्हीही करा तुम्हीही करू असं कधीच सांगितलं नाही
स्वामींचं तसं कधी नसायचं परंतु त्याच्या विविध बोलण्यामधून याच्यामधून असे प्रेमाने सुचवत
असायचं
आणि त्यांचा प्रेमाचा प्रभावच असा असायचा की असं वाटायचं की ह्यांना आवडतं ना मग आपण ते केलं पाहिजे
असं आपल्या सगळ्यांचं तुलाही
हो अगदी
आपण कधीच असं आपल्या आई बाबांना आवडतं म्हणून फार क्वचित वेळा केलं असेल
कैवल्य नाहीये ना नाही कैवल्य खूप छान आहे
तसं नाही
शिबिरात भेटलेलं नाही
म्हणजे
नाही बरोबर आहे तू अगदी मी
अनुभवत
पूर्णतः सहमत आहे तुझ्याशी
कधी कधी आई म्हणायची सुद्धा की मी स्वामींनाच सांगते आता तू ऐकत असं म्हणजे व्हायचं म्हणजे
बर
म्हणजे मी पण तसंच
म्हणजे एका चांगल्या अर्थाने स्वामीजींचं असं आपण
हा म्हणजे खरंच
मी खरं आहे मला असं वाटतं की ते सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्यामुळे हो ना
खरंच
तिथं घेऊन जाईल
म्हणजे तिथे गेल्यानंतर तुमचं सगळे आर्ग्युमेंट संपतात
बरोबर म्हणजे असं तुला खूप ते असं जाणवत राहतं.
म्हणजे मी प्रयत्न करते
की तुझी नम्रता आहे पण खरंच छान आहे.
तसं नाही, खूप अवघड आहे आणि साधना होणं हे महत्वाचं आहे. म्हणजे हे करताना तिकडे दुर्लक्ष नाही करायचं आपल्याला, हेही लक्षात आहे. फक्त ह्या सगळ्याचा ताळमेळ साधणं. आणि स्वामीजी म्हणायचं जसं की गृहिणींनी त्यांची कर्म व्यवस्थित करूनच केंद्रात द्यायचं, किंवा नोकरी करणारे उद्योग करणाऱ्यांनी त्यांचं सगळं करूनच ध्यानाला बसायचं. म्हणजे हे सगळं तेव्हा अगदी आतमध्ये जात होतं. आणि मग ते पुढे
कसं एकूण सगळ्या बाबतीत असं परिपूर्ण असं ज्याला आपण म्हणतो ना, असा त्यांचा एक विचारांचा
छोटे छोटे त्यांचे ते विचार खूप आत जायचे. त्यामुळे ते
आणि तेव्हा कदाचित असं वाटले नसतील की पण तिथे कुठेतरी आतमध्ये बीज जाऊन बसलो होतो आणि आता आज त्याचं ते तुला असं ते नेहमी जाणवत. खूप छान अद्वित, या बाबतीत तुला असं काय वाटतं आता मागे वळून बघत असताना? तू सांग ना.
मला अरे असं आठवतंय की केंद्रातले ते दिवस असे होते की अनेक वेळा केंद्रातून घरी जाताना आनंदाने नाचत घरी गेलेलं मला आठवतंय. इतका आनंद होता स्वामीजींचं प्रवचन ध्यान याच्यामुळे. आणि त्या दिवसांमध्ये मकरंदनाथ स्वामींच्या घरी जाऊन मी, अभिजित, नारायण आम्ही असे ध्यानाला जात असू, त्यामुळे ध्यानाची आणि नामाची तेव्हा गोडी लागली आणि खूपच आनंदाचे दिवस होते ते. आता व्यवसायानिमित्त जेव्हा मी प्रवास करतो तर रोजच्या साधनेबरोबरच गाडीत जात असताना नाम घेतो, साक्षीत्वानी राहण्याचा अभ्यास करतो आणि वर्तमानात आनंदात राहण्याचा अभ्यास मला जमत नाहीये तसा, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी मी जातो, पण तसा मी आता अभ्यास करतोय. आणि खरा शाश्वत आनंद मिळावा हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना आहे.
चित्रा, याबाबतीत तुला तुझं काय आठवण आहे किंवा स्वामीजी, कारण का तू असं म्हणालीस की तू अशा थोड्याशा एका निगेटिव्ह अशा वातावरणामधून स्वामीजींच्या दैवी साम्राज्यामध्ये आली होतीस आणि कोकणातली असल्यामुळे तुला एक मला आठवत आहे तू असं एक विशेष तुम्हाला तू तृप्ती असं स्वामीजींचं थोडं असायचं, एकूणच भगिनी वर्गाकडे असायचं परंतु त्यातनं सुद्धा. तर
मी एक हृदगतच लिहून आणलंय थोडं वाचते आधी. कोणतीही पात्रता नसताना ज्यांनी माझ्यावर आपल्या कृपेचा प्रेमाचा वर्षाव केला, त्यांच्या चरणांशी आश्रय दिला, त्या आपल्या सगळ्यांच्या प्राणप्रिय सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामीजी कधी कधी आपल्या वियोगाच्या वेदना इतक्या तीव्र होतात की काय करावं तेच सुचत नाही. अशा वेळी अश्रू आणि विवेक हे साधार देऊन जातात, पण आपल्या पश्चात स्वामी मकरंदनाथांनी आम्हाला त्यांच्या चरणांशी आश्रय दिला. स्वामीजी मी आजन्म आपली ऋण आहेत म्हणून राहीन. तुझ्या दारी साख करा नको मुखन्वदा, आपल्याला साष्टांग दंडवत. 22 वर्षापूर्वी अशीच एक मुलाखत झाली होती आपली सुधीर, तेव्हा मी एक वाक्य म्हणलं होतं की स्वामीजींनी केंद्र हे एक कुटुंब दिलंय, आपण सगळ्यांनी मला सामावून घेतलं, मी आपली ऋणी आहे. सुधीर तुझ्यामुळे मी केंद्रात यायला लागले, मी तुझी पण खरंच खूप ऋणी आहे आणि ताराताईची तर अत्यंत ऋणी आहे, कारण तिच्यामुळे मी आज इथे स्वामीजींचा सहवास लाभला आहे, बोलायला उपस्थित आहे. स्वामीजींनी आपलं म्हटलं नसतं ना तर कुठे गेलं असतं जीवन भरकटलं असतं माहीत नाही, पण त्यांनी आधार दिला आणि जीवनात आमूलाग्र बदल होऊन गेला. म्हणजे एक माणूस म्हणून एक साधक म्हणून घडण्यासाठी स्वामीजींनी अपार कष्ट घेतले. एका दगडातून मूर्ती घडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि ते एक आठवून एक आखीव शिस्तबद्ध असं जीवन जगता येतं याची एक उमेद दिली, म्हणजे जिद्द दिली आणि त्याप्रमाणे मग त्या दृष्टीने मी एक नागमोडी वळणं घेऊन 18 वर्षापर्यंत आयुष्य गेलं होतं आणि त्यानंतर एक सरळ रेषा झाली. म्हणजे त्यांनी अक्षरशः सगळ्याचा पत्कर घेतल्यासारखं, म्हणजे नोकरी किती वर्ष कर सांगितलं, कुठे कर सांगितलं, सोडायची नाही असं सांगितलं. एक वर्षातच मी नोकरी सोडायला निघाले.
मला त्याबद्दल एक विचारायचं होतं की त्याबाबतीत सुद्धा तुझ्या एखाद दुसरी अशी खूप एक हृदय आठवण आहे की तू किर्लोस्कर मध्ये होतीस, सांगतेस का ते काय?
की म्हणजे मी एका वर्षातच नोकरी सोडायला निघाले होते, कारण शॉप फ्लोअरवर काम होतं, 8-8 तास उभं राहायला लागायचं,
शिफ्ट पण असायचं
आणि शिफ्ट होत्या सकाळी 6 ते 2, 2 ते 10. तर मी लगेचच सोडायला निघाले, ते म्हणले की अजिबात सोडायची नाही, भगिनी वर्गानी आपल्या पायावर उभं राहिलेलं असलं पाहिजे, एक आर्थिक स्वातंत्र्य मिळेपर्यंत करायचे, कमीत कमी 10 वर्ष करायची. मी तेवढंच एक धरून ठेवलं, 10 वर्ष पूर्ण झाल्या झाल्या नोकरीचा राजीनामा दिला.
पण या बाबतीत सुद्धा म्हणजे मला असं ते थोडंसं खूप धाडसाचं असं वाटतं, म्हणजे त्यांनी 10 वर्ष केलं आणि तू बरोबर ते गणित करून 10व्या वर्षी तू सोडलीस नोकरी.
स्वामींचे शब्द इतके होते की आता असा विचार सुद्धा येत नाही की आपण नोकरी का सोडली. आणि खरं सांगू का, मी नोकरी सोडली हे स्वामींना माहीत नव्हतं. आणि आम्ही त्यानंतर पहिल्या गुरुपौर्णिमेला मी अमित आणि रवी आलो होतो, तर आम्ही नमस्कार केला. रवीनी पहिलाच नमस्कार केल्यावर स्वामीजी असं म्हणाले की तुला कधीही काहीही कमी पडणार नाही. तर त्यामुळे असं काहीच कधीच मनात येत नाही की आपण नोकरी का सोडली. तर स्वामीजी एक प्रकारची ऊर्जा.
तिला थोडंसं थांबून सांगतो की तिचं इतकं कंपनीमध्ये असं रेप्युटेशन होतं की तिच्या त्यावेळच्या तिथल्या सुपरिटेंडंट किंवा जे मोठे साहेब होते तेव्हा ते तिला कन्व्हिन्स करत होते की तू जर थांबलीस तर जनरल मॅनेजर पोस्टपर्यंत सुद्धा तू जाऊ शकशील, इतकं तुझं त्या विषयामधलं ज्ञान आहे किंवा एकूण तुझं आहे. परंतु स्वामीजींनी तिला सांगितलं होतं 10 वर्ष, ते झाल्यानंतर तिने राजीनामा दिला आणि तिथनं बाहेर पडली. म्हणजे साधनेकरता स्वामीजींनी तिला सांगितलं होते की आर्थिक स्वातंत्र्य एक आल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये निश्चितपणे मी तिच्या घरच्यांनी रवीनी तो पाठिंबा तिला दिला, परंतु हे सुद्धा एक धाडस आहे आणि ते धाडस मला असं वाटतं की स्वामीजींनी तुझ्यामध्ये निर्माण.
प्रश्नच नाही की सगळं त्यांच्या खरंच्यावर आधारावर चालू आहे. स्वामीजी नेहमी मला असं गेले की म्हणायचे की तृप्ती प्रेमळ आहे. तर तेव्हा मला असं काही कळायचं नाही की असं का म्हणतायत, पण ते माझ्यात प्रेम प्रेरित करत होते की तू दुसऱ्यांवर प्रेम करायशी, कारण मला सांगायला लागत होतं की
ही थोडी कडक लक्ष्मी सारखी
तृप्ती प्रेमळ आहे. आणि खरंच याचा खूप फायदा झाला. म्हणजे तृप्ती एक प्रातिनिधिक आहे असं माझ्या लक्षात आलं की तू सगळ्यांवर प्रेमच करायला पाहिजे असं ते मला शिकवत होते. म्हणजे अक्षरशः एखादा मला नेहमी असं वाटतं की आई कसं मुलाला शिकवताना हात धरून पावलं टाकायला शिकवत असते, तर तसं स्वामीजींनी एक एक गोष्टीत म्हणजे त्यांची वाक्य काही काही मला अशी होतात की आनंदात राहा, हे त्यांचं मला वाटतं एक काय म्हणता येईल आपण जसं महावाक्याचं एक हे करतो तसं आनंदात राहा असं ते सांगायचे. म्हणजे की एखादी आमच्या लग्नानंतरही ते आम्हाला असं म्हणाले होते की फार भांडावांड करू नका आणि आनंदात राहा. याचा खूप इफेक्ट होतो. म्हणजे त्या स्वामीजींच्या अवतीभोवती असताना आनंदात राहत होतोच, पण आजही मागे वळून बघताना असं लक्षात येतं की त्या आनंदाची पेरणी अजूनही तशीच चालू राहिली आहे. म्हणजे एक आत्मानंदात राहा
सुवर्णकाळ होता, हाही सुवर्णकाळ आपण अनुभवतोच
आहोत. आणि मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही, मला काही नको असं ते खूपदा सांगायचे की असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यात महात्माजींचं वाक्य म्हणून सांगायचे की आपण एखाद्याची जर वेळ पाळत नसू तर ती एक प्रकारची हिंसा आहे. तर ते इतकं मनावर कोरलं गेलं की आटोकाट प्रयत्न करते मी की वेळ पाळायची. म्हणजे असं कुठे किंवा ते एकदा असंच म्हणले होते की वयाच्या 40 पर्यंत भगिनी वर्गानी बऱ्यापैकी मोकळं झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर अहम आत्मा हे कधीची विसरू नये. पुरुष वर्गासाठी सुद्धा आहे ते, पण भगिनी वर्गाला ते लागू आहे की अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं लक्षात ठेव म्हणले. तर त्याचा आता प्रयत्न म्हणजे मागे वळून बघताना त्यांनी जे काही दिली पुंजी ती घेऊन, म्हणजे आपण नित्य श्रवणातनं काही काही घेतच असतो पण हे आठवतात. म्हणजे त्यांची काही काही वाक्य नंतर ते म्हणायचं की मी एकही गोष्ट माझ्या स्वतःसाठी केली नाही, मी नेहमी दुसऱ्याचा विचार केला. तर स्वामीजी आपणही काही दिवसांपूर्वी असं म्हणला होता की आपण मे स्वामीजी फार कृपाळू आहेत त्यामुळे ते म्हणले महिन्यातनं एखादा, मग आठवड्यातनं एखादा किंवा दिवसातनं एखादा असं आपण विचार करतो दुसऱ्यासाठी काहीतरी करता येईल का. तर मी खूप प्रयत्न करते की ज्या क्षणी मला अशी संधी मिळेल की दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं तर असं वाटतं की खूप आनंद किंवा समाधान मिळतं त्यातनं. म्हणजे स्वामीजी जे म्हणायचे की मी एकही गोष्ट माझ्या स्वतःसाठी केली आणि दुसऱ्यासाठी मी सगळं आयुष्य वेचलं, तर त्यांनी असं प्रेरणा खूप दिल्या असं वाटतं. पण अजूनही खूप चालायचंय असं लक्षात येतं की नम्रता अधिकाधिक नम्रता यायला पाहिजे, ऋजुता यायला पाहिजे, चित्त निर्मळ अधिकाधिक व्हायला पाहिजे. म्हणजे मागे वळून बघताना स्वामींनी आपल्याला काय दिलं आणि आता आपल्याला कुठे जायचं. म्हणजे आत्मदर्शनासारखं एक उत्तुंग ध्येय आहे पण त्याच्याबरोबर ह्या बाकीच्या गुणांची पण वृद्धी व्हायला पाहिजे. तर असं वाटतं की प्रेमभाव, सेवाभाव केंद्रातही किंवा प्रेमभावच जास्तीत जास्त म्हणजे वाढवला तर आपण आपलं जीवन
आपण करतो कृतीमध्ये
उतरेल. याच्यासाठी खूप प्रयत्न आपण केले पाहिजेत असं वाटतं आणि स्वामीजी आपण आम्हाला बळ द्याल.
असं वाटतं की मी अद्वैतकडे परत थोडासा वळीन. अद्वैत हा थोडा तू कवी मनाचा आहेस, तर तो असं मला आपण या संदर्भात जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा स्वामीजींच्या चरणांशी असं तुला एक तू म्हणलास की ही मागे वळून बघत असताना मला अनेक गोष्टींचं काय म्हणतात त्याला एक विचारांचं मोहळ उठलं आणि तू ते काहीतरी शब्दबद्ध करशील असं तू मला सांगत होतास, तर ते जर तू मला सांगितलंस.
मी तो याचक तुमच्या दारींचा, माधवनाथा तुम्ही कृपा करा. होई कृपा दृष्टी माधवाची जरी, सार्थकता खरी जन्माची गा. नाम मुखे यावे सहज आनंदे, प्रेमे कर्म व्हावे गुरुराया. आदाराही दारी तुमच्या पडोनी, चित्त राहो पायी तुमच्या जडोनी.
आपण या तिघांच्या मुलाखतीतून मोकळ्या संवादामधून आपल्या असं लक्षात आलं असेल की परमार्थातली गहन गहन अशा ज्या गोष्टी आहेत त्या स्वामीजींनी किती किती सहजतेने, किती प्रेमाने, किती आपुलकीने त्यांच्याकडे येणाऱ्या अगदी आम्हाला लहान लहान मुलांना सुद्धा फार जवळकीच्या आपुलकीच्या ह्यांनी शिकवल्या. आणि ते शिकवत असताना त्याच्यामध्ये असं कुठलंच हे नव्हतं की ते आपल्यामध्ये आतमध्ये कधी गेलं हे समजलं सुद्धा नाही, असं एक त्यांच्या प्रेमाचं एक विलक्षण सूत्र असं होतं. मला सुद्धा असं वाटतं की हे मी शिबिरामध्ये, युवा शिबिरामध्ये स्वामीजींशी बोलत होतो आता काल सकाळी आणि त्यांना जेव्हा मी म्हणालो की मागे वळून बघताना त्या प्रेरणा आता आज काय आपल्याला जीवनामध्ये देऊन राहिलेल्या आहेत, तर स्वामीजी मला एकदम चटकन म्हणाले की तू असं म्हणलास की मागे वळून बघताना सुधीर खरंच विश्वास बसत नाही की आज या घटनेला 20 आणि 21 वर्ष झाली. असं आपण जेव्हा बसून विचार करतो तेव्हा हा वर्षाचा या आकड्यांचा संबंध येतो, नाही ते काल काल घडलेल्या या अशा सगळ्या गोष्टी वाटतात. मला असं वाटतं की माझ्या बाबतीमध्ये स्वामीजींनी खरं तर सगळं स्वामीजींनी दिलं, त्यात सुद्धा ठळकतेनी मी असं म्हणेन की स्वामीजींनी साधनेचे संस्कार फार प्रकर्षाने केले. म्हणजे मी लहानपणापासून काही ना काही वाचत असायचो, दासबोध मुख्यतः, पण स्वामीजींच्याकडे आल्यानंतर ह्या सगळ्याला एक विलक्षण सखोलता जी स्वामीजींची होती त्यांच्या निरूपणामधून, त्यांच्या सत्संगामधून, त्यांच्या नेहमीच्या साध्या साध्या गाठीभेटीतून, ते साधनेचे संस्कार स्वामीजींनी फार प्रकर्षाने केले. नाहीतर असं होत राहतं की मग या सगळ्या गोष्टी थोड्याशा अकॅडमिक लेवलवरती राहतात. स्वामीजींचं तसं कदापि नव्हतं. ध्यान, नाम, श्रवण आणि जसं मगाशी राणी म्हणाले की स्वामीजींचा कर्मावरती सुद्धा विलक्षण भर असायचा. आपण कुठल्या बोधानी, कुठल्या विचारांनी त्या कर्मांकडे बघतो आणि त्याच्याकरता आपली पायाभरणी, रोजची सकाळची ध्यानसाधना कशा पद्धतीने आपण करतो, हे स्वामीजींचं एक विलक्षण असं त्यांचं एक शिकवण होती, त्यांचं एक चरित्र होतं. आणि जसं आता हे तिघे जण म्हणाले तसं हे आतमध्ये कधी जाऊन बसलं हे कळलं सुद्धा नाही. म्हणजे असं कधी असं आपण म्हणतो की बाकी कोणाकरता नाही, परंतु स्वामीजी म्हणतायत ना मग हे निश्चितपणे केलं पाहिजे आणि मग त्याच्याकरता मध्ये ज्या काही गोष्टी येतील मग त्या बाजूला सारायला पाहिजेत. आणि आता मागे वळून बघताना असं वाटतं की खरंच त्या जादुई गोष्टीसारख्या त्या घटना घडत गेल्या. आणि चित्रांनी जसा शब्द वापरला की नागमोडी वळणावळणाचं जे आयुष्य होतं ते असं बाणासारखं सरळ स्वामीजींनी करून दिलं. कारण का त्यांचं स्वतःचं जीवन अक्षरशः उघड्या पुस्तकासारखं स्वामीजींनी आपल्या समोर ठेवलं होतं आणि त्याच्यातून असं वाटायचं की कसं असावं स्वामीजींसारखं असावं. निश्चितपणे ही हिमालयाची उंची होती, परंतु मला असं वाटतं की जसं वाघसिंहाचे जे बछडे असतात ते त्यांच्या अवतीभोवती खेळत असताना ते त्यांच्यासाठी वाघसिंह नसतात, ते त्यांच्यासाठी त्यांचे आई वडील असतात. तर स्वामीजींनी हे असं एक विलक्षण मोहिनी, एक विलक्षण प्रेम असं स्वामीजींनी केलं. आणि म्हणून याच्यामध्ये आपण असं म्हणतो ना की याच्यामध्ये वयाची, वयोगटाची ही गणनाच मध्ये येऊ शकत नाही. म्हणजे अगदी लहान, लहानातल्या लहान, म्हणजे मी जेव्हा स्वामीजींच्याकडे आलो तेव्हा आज मी 16 ते 25 वयोगटाच्या शिबिरामध्ये मुलांच्या बरोबर होतो. मला असं वाटत होतं की याच वयामध्ये होतो, पण स्वामीजींच्या त्यावेळेला अवतीभोवती चंप भिशीकर, पोफळे साहेब अशी मोठी मोठी सुद्धा व्यक्ती असायच्या. आणि स्वामीजी त्यांच्यामध्ये असताना त्यांच्यासारखे, आमच्या बरोबर बोलत असताना आमच्यासारखे, इतकं असं विलक्षण स्वामीजींचं होतं. तर खूप तुमच्याशी ही चर्चा करून खूप छान वाटलं. मला असं वाटतं की आपण एक मोकळेपणाने स्वामीजींच्या सगळ्यांनी मिळून आठवणी जागवल्या. तर आपण हा कार्यक्रम असाच आता आपण इथं थोडंसं थांबूयात. मी सद्भक्त नवीन दादांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण वळालेलो आहोत. नवीन, मी तुझ्याशी मराठीतच बोलेन.
तू मराठी आहे का?
हा, नाही तर ते थोडं हिंदी म्हणजे थोडा त्याच्यात विनोद निर्माण होऊ शकतो.
मला वाटलं मराठीत.
तर मला असं वाटतं की नवीन, तू सुद्धा स्वामीजींच्याकडे आलास तर याच प्रश्नांच्या अनुषंगाने तू सुद्धा तुझ्या आठवणी आम्हाला, आमच्याबरोबर सांगावे असं मला वाटतं की स्वामीजींच्याकडे तुझी पहिली भेट कधी झाली, मग त्याच्यानंतर असा त्यांच्या सहवासामध्ये काय काय गोष्टी तुला अशा जाणवत गेल्या. आणि आता जसं आपण या तिघांना मी बोलत होतो की आता असं मागे वळून बघत असताना त्या गोष्टींची, त्या प्रेरणेचं एकूण जीवनावरती पडलेल्या प्रभावाबद्दल तू आम्हाला सर्वांना काय सांगशील?
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सोलह से पच्चीस इनका शिविर आज समाप्त हुआ और इस बीच ये सब जब लौट के आ रहे थे और इसी बीच आज के कार्यक्रम में जो पात्र हैं उन पर नजर गई तो पता चला कि उन्हीं के बच्चे शिविर में थे. कैवल्य का नाम का उल्लेख हुआ, अमित, नील आपके अभी आनी है. और हम आज 35 से 50 इस एज ग्रुप के माध्यम से ये कार्यक्रम यहां पर स्वामी जी की सेवा में प्रस्तुत किया कर रहे हैं. 87-88 के आसपास का दौर और वहां से लेके 92-93-94 इस काल का इन लोगों ने वर्णन किया. इन सब से शायद थोड़ा एक दो तीन साल बड़े हम थे. हम लोग एक 92-93 में थोड़ा आना शुरू हुआ और 93-94 के बाद रेगुलर आना शुरू हुआ. सुधीर ने जैसे बताया कि स्वामी जी आज भी आसपास उपस्थित हैं ऐसा भास होता है, बिल्कुल सही कहा वो.
उनका स्मरण तो सदैव रहता है और उनका स्मरण विशेष रूप से विशेष देन देता है जब स्वामी जी आप दिखाई देते हो। रानी के विषय में कहा सुधीर ने कि वो गली वाली थी, तब अचानक याद आया कि इंजीनियरिंग कॉलेज में जब थे तो स्वामी जी की गली से कई बार गुजरे थे पर रुके नहीं, एक वक्त आना था। और जब वक्त आया तो तब भी थोड़ा ऐसा वक्त लगा, सुधीर ने बताया थोड़ा तब की बात बताओ, तो सुचित्रा को छोड़ने आया करता था माया अपार्टमेंट में। छोड़ने से भी ज्यादा ये था कि सेफ जगह पे जाती है ना, इतना ही देखना, बाउंसर रहता है ना साथ में, वैसे बीच बीच में माया अपार्टमेंट के उस बाहर की सीढ़ियों पर बैठकर अंदर देखा करता था कि ये अंदर एक व्यक्ति बैठे हैं और आसपास केंद्र चल रहा है। दो तीन बार जब जब उनसे नजर मिली तब ऐसा अपना कुछ नहीं, वो आप सबने जैसा बताया अपनी ओर खींचते हैं। वैसे 94 में सुचित्रा ने अनुग्रह की बात की तो स्वामी जी ने बताया वो किससे शादी तय हुआ है उसे भी ले आओ, वाइल्ड कार्ड एंट्री मिल गया, अनुग्रह ले लिया। और 94-95 ये दौरान ऐसा हुआ कि एक साल उसके बाद अनुग्रह के बाद उस समय श्रवण चल रहा था, मजबूरी थी इसे लेकर आना पड़ता था, साथ बैठना पड़ता था। कई लोगों के मनोगत में हमने सुना है बाहर बैठते थे उससे अच्छा अंदर ही बैठना, तो मैंने शुरुआत से अंदर ही बैठना शुरू किया। और सुनते सुनते दो बातें पक्की पता चली, इंजीनियरिंग कॉलेज वाले इतने भी बदनाम नहीं रहते।
मी कुठे म्हणलं, वेळ असतं एवढंच म्हणलं मी, मी ग्रास्पिंग बद्दल काहीच नाही बोललो।
वो जो समय रहता है ना, उस समय का उपयोग हम सब ने स्वामी जी के दरबार में आने के लिए किया। और दो बातें जो वहां की पता चली वो ये थी कि स्वामी जी उस वक्त प्राप्त पुरुष समक्ष थे और वो निमंत्रण दे रहे थे कि प्रति ज्ञानेश्वर बन सकते हैं, मार्ग बता रहे थे पर निमंत्रण ये दे रहे थे कि प्रति ज्ञानेश्वर बन सकते हैं। वो सामने थे तो उन्हें देखकर समझ में आ रहा था हां बन सकते हैं, वो बने हैं ना। और दूसरी चीज थी कि जब एक साल हुआ अनुग्रह के बाद, खास ध्यान को बैठता नहीं था, आज थोड़ा बहुत कन्फेस करने में हर्ज नहीं है। तो सुचित्रा ने शिकायत की एक बार स्वामी जी से, हा ध्यानाला बसत नहीं। अचानक था, हम दोनों साथ में गए, मैं समझा प्रेमल संवाद होगा, शिकायत हो गई। तृप्ति किती प्रेमल है ऐसा बोला ना, किस लिए था तो ये प्रेमल बने, मैं संदेश समझ गया। हा ध्यानाला बसत नहीं, उन्होंने कहा हेला गरज नहीं, तू बसत जा, तुम्हारी तरह तुम्हारी इतना होशियार नहीं था मगर इतना समझ गया कि मैंने ध्यान को बैठना चाहिए। और फिर 96 30 जुलाई रघु के साथ ही घर पे था और अपर्णा तय करवंदे के यहां फोन आया कि स्वामी जी अब न रहे। एक क्षण को ऐसा लगा कि अभी तो शुरुआत की थी पर एक ही क्षण के लिए, दूसरे क्षण समझ में आया कि रूप बदलकर स्वामी मकरनाथ जी के सामने रूप में वे हमारे सामने हैं। तो दूसरी बात जो तय की कि जो बनना है वो उम्र के हर पड़ाव पर वो बनता हुआ व्यक्ति है या बना हुआ व्यक्ति कैसा जीवन जीता है हमारे सामने है। स्वामी जी आज एक दो दिन में ये जब इनसे संवाद चल रहा था इस कार्यक्रम के विषय में, तब आपके उम्र का एक थोड़ा गणित किया, वो जो 92 के आसपास का काल था जब हमने स्वामी जी के दरबार में दस्तक दे रहे थे अनजाने में, मेरे ख्याल से 92 आपका 35, 35 से 50, 92 से 2007, तब हम अनजान भूमिका पर थे पर सामने उनका जीवन चल रहा था, वही दौर था। और आज जो ये कार्यक्रम किया गया स्वामी जी, थोड़ा हम सांधा बदलते हैं, आठवणी में बड़ा आनंद है। और ये आठवणी कब की है? आज हम 35 से 50 में हैं और अपने बच्चों की ओर देखते हैं तो ये उस काल में है। तो वो जो आठवणी हमने सुनी सुनाई और खजाना और है, उस पर जब मैं भी विचार कर रहा था, आप लोगों का भी थोड़ा पहले भी सुना था, तब एक स्वामी जी ऐसा इंट्रोस्पेक्शन करने का भूमिका आई। सोचा कि पलट कर जब रिविजिटिंग दैट एरा, जब हम कर रहे हैं 25 साल पुरानी बात, तब एक जोश, एक उत्साह, एक कहा ना नागमोड़ी वरण से सीधा। तो आज मैंने सोचा कि एक थोड़ा ठहर कर पॉज लेकर हम ये विचार करते हैं कि तब जो जोश, तब जो उत्साह, तब जो मंजिल की ओर जाने की उमंग थी, साधने झोंकुन देने सी एक
तड़फ
वृत्ति थी, वृत्ति को धार लग रही थी, आज थोड़ा पॉज लेकर हम विचार करें कि इतने वर्षों में कहीं वह धीमित नहीं हो गई। थोड़े मैंने एक एनलिस्ट किया है समय की मर्यादा में, मैं बताता हूं, और ये बताते वक्त अगर कुछ गलत लगा हो तो मेरे सोच की मर्यादा समझिए, और जो सही लगा हो वो उनकी, स्वामी जी की कृपा है। फटाफट देखते हैं, हमारा 25 वर्षों में श्रवण भरपूर हुआ है, कहीं ऐसा तो नहीं हो गया है कि जब जब हम अब स्वामी जी का सुनते हैं तो हाँ ये तो मलमहित है, कहीं हमारा श्रवण हमें ये धोखा तो नहीं दे रहा है कि हम अभी का श्रवण मिस कर रहे हैं, मलमहित है ऐसा इस भ्रम में आकर। इस एज ग्रुप में हम सब माइक के पीछे आए हैं, निरूपण करते हैं, केंद्र लेते हैं, कोऑर्डिनेटर बने हैं हम सब कुछ लोग, कहीं ये सब हमें खुद से संवाद चल रहा है, ये धोखे का संदेश तो नहीं है। सीनियरिटी का एक भ्रम आता है, 25 वर्ष से हम हैं, ये सब हम किस लिए देख रहे हैं? कहीं हम संवेग छूट तो नहीं गया है, कहीं संवेग कम तो नहीं हो गया है, कहीं उस जोश उत्साह में धूल तो नहीं जम गई। एक लेबल मिल जाता है कालांतर में, नवीन दादा, सुधीर दादा, भाई आदरणीय बनने लगते हैं। माफ कीजिएगा, एक अलग ही माहौल से हम एक यथार्थ के चेक पोस्ट पर आ गए हैं। कहीं ये लेबल हमें किसी विशेष भ्रम में तो नहीं डाल रहा है? दर्पण के सामने हम खड़े, साथी साधकों, हम कार्य में भी शामिल होते हैं, यहां पर एक एक अलग अलग समितियों में रहते हैं, समिति के प्रमुख हो सकते हैं, समिति प्रमुखों के समन्वय समिति में हो सकते हैं, साथी साधकों के दोष अथवा गुण का अवलोकन किस दृष्टि से हो रहा है? दोष अथवा गुण का अवलोकन संत सद्गुरु भी करते हैं, पर हम किस दृष्टि से कर रहे हैं? ये लाइन जब मैं लिख रहा था स्वामी जी, तो अचानक ऐसा हुआ कि एक व्हाट्सएप ग्रुप पर एक मैसेज आया। वो मैसेज ऐसा था कि गुरु नानक जी का एक संदेश था, उसमें था कि रात को सोने से पहले तुम औरों के सभी दोषों को माफ कर दो, सुबह उठने से पहले मैं तुम्हारे सभी दोषों को माफ कर दूंगा। दोष और गुणों का अवलोकन उनकी मदद के लिए करते हैं या टीका करने के लिए करते हैं? ये था केंद्र के फ्रंट में, ऑफिस के फ्रंट पे, या भी हमारा 35 से 50 का जो ये उम्र का काल है ना, ऑफिस के फ्रंट पे अभी सीनियर पोजीशंस पर आ रहे हैं, ऑर्डर्स देना लोगों को, वही आदत हम घर में और केंद्र में भी तो नहीं ला रहे। एक्सट्रीमली एम्बिशियस एंड कॉम्पिटेटिव, ये एक ऐसा मोड आता है कि हम अब तक का क्वालिफिकेशन और अब तक का एक्सपीरियंस पर इस काल में एक छलांग लगती है, उसके लिए हमें एक कॉम्पिटेटिव अप्रोच करना पड़ता है, एम्बिशन विशेष रखना पड़ता है, और यहां से संदेश आता है कर्म संकोच का। और ये एक दौर है कि स्वामी जी ने जब मेरे उस काल की बात की तो थोड़ा और एक ऐसा था कि एक और चीज तय की थी तब 90s, अर्ली 90s में, कि इस ध्येय के पीछे जाना है तो अन्य ध्येयों को कट शॉर्ट करना। सिविल सर्विसेज में जाना एक ध्येय था, तब यह ध्यान में आया कि सरकारी नौकरी ट्रांसफरेबल होगी, ये काम का नहीं, छोड़ दिया। कॉरपोरेट वर्ल्ड का तब इतना पता नहीं था, ये मुख्य था। आज अब ये मोड ऐसा है उम्र का कि हमारे वो साथी जो उस वक्त उसी दिशा में गए, आज कोई कलेक्टर है, कोई इनकम टैक्स कमिश्नर है, उन्हें देखकर पलट कर देखे, अपने ही सारे साथी इस वक्त काफी हाई पोस्ट पे, हाई पोजीशन पे जा रहे होंगे, ग्लोब ट्रॉटरिंग होंगे, कहीं अंदर हलचल हो रही है, पछतावा तो नहीं हो रहा? यह हम प्रश्न इंट्रोस्पेक्ट अभी हम अपने आप से कर रहे हैं उम्र के इस काल में। पारिवारिक स्थिति ऐसी है कि बच्चों के भविष्य की चिंता तो नहीं सता रही है, बच्चे अब जरा बड़े हो रहे हैं, 35-40 के आसपास थोड़े छोटे होंगे, 45-50 के आसपास वाले ग्रेजुएशन से बाहर जाने वाले, उनके भविष्य की चिंता तो नहीं हो रही है। पेरेंट्स अपने पेरेंट्स के जिम्मेदारी, उनका जो बढ़ती उम्र है उनकी जिम्मेदारी हमारे जीवन में दस्तक दे रही है। अपनी शारीरिक क्षमता के घटने के संकेत मिलने लगते हैं, कुछ प्रिय मित्र बीपी डायबिटीज जुड़ने लगते हैं, पर एक दूसरी बाजू रहती है कि आर्थिक स्थिरता आने लगती है। ऐसे में अब हमने क्या किया, अपने आप से ये सारे प्रश्न किए। यही सारे प्रश्नों में से मैंने एक उपाय ऐसा निकाला, तब से आपको सामने रखा था, 93-94 से भी आगे 94-95-96 ये दौर था जब कुछ कुछ समझ में आ रहा था केंद्र में क्या चल रहा है, और आपका निरूपण और आपकी उस उम्र के जो दौर था तब एक देखा। अब इनके जीवन चरित्र में अगर हम देखें तो इनमें से किसी भी जगह कोई भी चीज इनके केंद्र में आने से या साधना करने के आड़े नहीं आई। बच्चों का एजुकेशन चल रहा था, निश्चिंतता थी, चिंता का विषय नहीं था। मेरे ख्याल से 2003 में पिताजी दादा जब गए तब 45 के आसपास का काल था। हम पेरेंट्स के वृद्ध होने के, उनकी जिम्मेदारी के दस्तक की बात करते हैं, पिता का न होने का काल, उसके 3-4 महीने पहले मेरे पिताजी भी गुजर गए थे। तब तक का जो श्रवण हुआ था ये समझा था कि कोई भी घटना हो पहले परमात्मा का स्मरण हो। और स्वामी जी उस दिन सचमुच जब खबर आई कि पिताजी न रहे तो पहला परमात्मा का स्मरण हुआ, फिर आगे जो होना था होता है। पर उसके बाद 3-4 महीने बाद जब आपके साथ ये हुआ तब आपने जिस तरह से केंद्र चल रहा था अपना, आपके जीवन का आदर्श हमें ये स्फूर्ति देता है कि केंद्र में नियमित रूप से न आने को इस जीवन में कोई कारण नहीं है। बच्चा छोटा है, छोटे बच्चे के साथ आया जा सकता है, बच्चा बीमार है, घर में कोई बीमार है, एडजस्ट करके आया जा सकता है, बहुत एक्सट्रीम रहा तो बात और है। पैसे की अनिश्चितता है, नौकरी की अनिश्चितता है, बिजनेस है, बिजनेस की अनिश्चितता है, कर्म करते जाना है, कर्म कैसे करते जाना है वो बताते हैं, कर्मयोग की परिभाषा से करते जाना है। आज वो विषय नहीं है, हम रोज के प्रवचन में उनके सुनते हैं, पर वो करते हुए परिणाम को उन पर छोड़ना, शरणागति है ना, परिणाम को उन पर छोड़ना, इसका अभ्यास किया जा सकता है, ये संभव है, ये आपके जीवन को देखकर हमने देख समझा है। जब जब ऐसा नहीं था कि जीवन के उस मोड़ पर विचलित न हुए हो, थोड़े विचलित हुए, पर इमीडिएट दूसरा भाग ही आता था। जब बहुत छोटा था रघु तो क्या करे, केंद्र के आने के बारे में क्या करे, तो हमने आपको देखा था, कभी किसी कारण से केंद्र छूटा नहीं था, पार्सल लेके केंद्र की ओर आते थे। छोटा बच्चा रहता है तो पार्सल बड़ा रहता है, बच्चा छोटा रहता है, प्रोपोर्शन बदलता है पर आना चालू रह सकता है। स्वामी माधवनाथ जी ने एक जो संदेश दिया था कि काहीही झालं तर केंद्रात येत जा, वो आते रहे, और तब से आज तक जैसा भी बता रहा था कि जीवन के एक एक मोड़ पर जब जब विचलित होने का प्रसंग आया तब तब पैरेलल आपके जीवन को देखा और उस जीवन में सॉल्यूशन सामने मिला कि नहीं ऐसा करना है। यानी अपना भाग्य ये है कि हमें कल्पना नहीं करनी पड़ती। और ये 35 से 50 का ये उम्र में अभी जो हम आपस में संवाद कर रहे हैं वो ये संवाद कर रहे हैं पलट के देखने का कि वो जो काल था जिस काल में अभी 16 से 25 वाले काल में हम केंद्र में आए थे वही जोश वही उत्साह वही उमंग वही क्या कहेंगे हमारे जीवन का मंजिल केवल परमात्म प्राप्ति है ऐसा जो तब हम तय करने के मोड़ में फिराक में थे आज अगर हमारा ये उत्तर है कि नहीं मंजिल एक से अनेक हो गया है तो करेक्शन करें मंजिल पुनः वही एक कर दे। पलट कर देखने का बात आज के स्वामी जी केंद्र का मुख्य इरादा वही था थोड़ा रमना उन काल में रमने के बाद पुनः अभी अवसर है 25 वर्ष बाद पुनः सावध होने का जितने हम कम सावधान हो गए थे पुनः सावधान हो जाए जितने हम मैंने कहीं तो हाँ अधिक सजगता के लिए अधिक प्रेम के लिए अधिक सहिष्णुता के लिए अधिक तत्परता के लिए अधिक उत्साह के लिए अधिक सावधान होने के लिए। अभी के इस दर्पण में देखकर जो हम इंट्रोस्पेक्शन कर रहे हैं ना ये लाभ ले और 1992 से 2007 का जो स्वामी जी का काल है ना उसमें कुछ तो ऐसा हम सबके लिए ऐसी घटना हुई है कि 2007 में स्वामी जी 50 के हुए और एक वर्धापन दिन में एसपी कॉलेज में शायद आपने कहा था कि आगे मेरे पास 25 वर्ष है जिसे लाभ करके लेना है ले ले। तो अब आज के इस केंद्र में हम स्वामी जी के समक्ष ये निवेदन कर सकते हैं अपनी छोटी सी प्रार्थना रख सकते हैं कि अभी इस काल में अगर कोई कारण जीवन का परमार्थ के आड़े आता हो एक तो आए नहीं अब और आता हो तो उसे हटा दें दूसरी बात इसके आगे जो अभी काल है हमारा पूर्ण संवेग के साथ जैसा जोश जैसा उत्साह जैसा प्रेम उस वक्त था ना उसे पुनः ले आए और उसी जोश के साथ स्वामी जी के चरणों में जैसा वो कहते हैं वैसा करने की बात करें। और अभी तुझा दारी सा कुतरा ऐसा किसी ने उल्लेख किया चित्रा ने जालिम उपाय कबीर कुत्ता राम का मोती नाम धराए डोरी राम के हाथ में जित खींचे तित जाए। ये तो एक एक बहाना है 35-50 का ये कार्यक्रम खुद को हिलाने का बहाना है असल में स्वामी जी का हर प्रवचन हमें हिलाने का बहाना है खुद को हम हिलाते रहे संवेग पे लगी हुई धूल मिटाते रहे और डोरी उनके हाथ में दे दी है पुनः न खींचे पुनः न खींचने की प्रेरणा नहीं ये नेगेटिव हो जाएगा वो आपके हाथ में दे दी है निश्चिंत रहने की प्रेरणा आप हमें दें।
जगद्गुरु
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय।
परमहंस
सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर संत।